उत्पत्ती प्रकरण 15. देवाचा अब्रामाशी करार. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निस्संतान जाणार आणि दिमिश्की अलीएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणिले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षांची एक कालवड, 3 वर्षांची एक शेळी, 3 वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेविले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरिले नाहीत. त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली, त्यास अब्रामाने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करीतील त्याचे मी पारिपत्य करीन. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरला नाही. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिसराच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. केनी, कनिज्जी, कदमोनी, खित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबूशी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो.